सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र है तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. एंड मॉर्निंग नंबर वन में वीरू सहस्त्र बुद्धे ने ये कहा था कि बॉस चांद पे कदम रखने वाला पहला इंसान कौन था? नील आर्मस्ट्रॉन्ग. दूसरा कौन था? कोई फरक नहीं पड़ता. पहिल्यांदा जी गोष्ट होऊन जाते ती होऊन जाते, आणि जी व्यक्ती पहिल्यांदा ती गोष्ट करते तिला आयडल मानलं जातं. बकायदा वो चीज अच्छी हो, आइडल मानने जैसी हो. कोणती आहे ती? तुम्ही केली होती. मैंने यही सवाल हमारे स्टेशन हेड सर से पूछा, श्री संजीव जिंदल जी. उन्होंने कहा कि नेवल सिलेक्शन में वो सिलेक्ट हो गए थे, आणि ही गोष्ट त्यांच्या संपूर्ण परिवारामध्ये मित्रमंडळींमध्ये करणारे ते एकमेव होते, त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा नजरिया दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला लोकांचा. तो अत्यंत सन्मानानं परिपूर्ण असा झाला. क्या बात है, ग्रेट, तालियां. यही चीज का आंसर देने के लिए विशाखा ने भी कॉल किया था. विशाखा का कहना है उनके पूरे परिवार में सारे के सारे लोगों ने अरेंज मैरिज करी है, लेकिन वो ऐसी पहली महिला थी, पहली ती अशी पोरगी होती जिन्हें लव मैरिज केलं. क्या बात है. आणि इंटरकास्ट मैरिज केलं. कन्सेप्शन बदलता आहेत, लोक विचार लोकांचे ब्रॉड होत चाललेले आहेत. सरकारनं सुद्धा बऱ्याच सवलती द्यायला सुरुवात केलेली आहे या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी. लव्ह मॅरेज करणं हाच ट्रेंड झालेला आहे, आणि पेरेंट्स सुद्धा आता ही गोष्ट अत्यंत पॉझिटिव्हली एक्सेप्ट करतात की फाईन, तुझा लाईफ पार्टनर आहे तो तूच शोध. सो या विचाराच्या सगळ्यांना सलाम सलाम. आणि जी मंडळी अजून सुद्धा त्या आपल्या ऑरामध्ये आहेत, त्या आपल्या जुन्या विचारांमध्ये आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं हात जोडून काही क्रिटिसाइज न करता मनापासून त्यांना हे सांगावंसं वाटतंय. डेफिनेटली डोळे उघडून बघा आजूबाजूची जी परिस्थिती आहे, लव्ह मॅरेजेस आणि त्या लोकांचं आयुष्य जे अनसक्सेसफुल आहे फक्त ते नका पाहू, जे सक्सेसफुल आहे ते सुद्धा पहा. आणि तुमच्या मुलांचा डिसिजन जो आहे तो जर जी समोरची व्यक्ती त्यांनी सिलेक्ट केलेली चांगली असेल स्वभावानी, इन्कम वाईज, आजकाल हर चीज देखी जाती है, तर मग जरा आपण सुद्धा करलो असं म्हणणं साहजिक आहे, गरजेचं आहे, नाही का? ती कुठची गोष्ट होती जी करणारे तुम्ही तुमच्या परिवारात म्हणा, मित्रमंडळींमध्ये म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, कलीग्समध्ये म्हणा, पहिले होतात. शेअर करा ती गोष्ट 6601935 नंबरवर. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.